सर्वे स्पर तुमचे सोवे आसो मातेवा प्रमाणे जेजू ख्रिस्ताची शुभवर्ता म्हाका सोमिया सोमिया म्हणून उलो मरता तो हर एकलो सर्गींच्या राजान तरी गासो ना बगार जो कोण सर्गींच्या म्हज्या बापाची खुशी करता तो सर्गींच्या राजान तरीकतलो. देखून जो कोण ही म्हजी उतरां आयकता आनी पाळटा तो आपलें घर खाटपार बांदिल्ल्या एक बुदवंत मनशा बरी. पावस वतलो, आवर चडलें, झड वारेंय वाडलें आनी त्या घराक मारलें, तरी तें कसलोन पडोंक ना, कित्याक ताची बुन्याद खाडपार घाल्ली. जो कोण ही म्हजी उतरां आयकता पूण ती पाळी ना तो आपलें घर रेवेर बांदलेल्या एका हेड्डा बरी. पावस वतलो, आवर चडलें, झड वारेंय वाडलें आनी त्या घराक मारलें आनी तें कोसलोन पडलें, अशें सगळें सत्यानाश जालें. देवाचे उतर हे
क्रिस्त. ती म्हज्या मोगाच्या भावा भयणीनो, बवर्ती कुटुंबांत मागण्याचे जिवीत रुता करून शेगणी जिवीत जियेचे म्हणून आयचो संदेश आमकां दिता. बवर्ती कुटुंबांत मागण्या जिविता मुखांत्र शेगुणी कुटुंब रुपीत करचो इरादो आयच्या दिसाचो जावन आसा. बवर्ती कुटुंबांत मागणें कित्याक गरजेचें? बवर्ती कुटुंबांत मागणें भोव गरजेचें म्हणून देवान मनशा कुळाक रस्तानांचो उलो दिल्लो जावन आसा. देवाचे उपादेश नियमशास्त्रांत आमी पळयले जाल्यार एक उपादेश तो दिता. कसलो उपादेश? आई तारसून तूं भाग्यवंतपणी सांबाळ. आई तारसून तूं भाग्यवंतपणी सांबाळ म्हणलो तो उपादेश नियमशास्त्रांत मोयजे मुखांत्र सिनाय पर्वतार देवान तो दिल्लो जावन आसा. हाका पुरक जावन देवान संवसाराचे रचन केलें आनी रचन स दिसांचो वावर करन सातव्या दिसा ताणें विराम घेतलो, ताणें विषय घेतलो. कित्याक विषय घेतलो? देवाक पुरो जालें म्हूण न्ही, देवाक पुरो जायना, पूण मनशा कुळाक हाच्या फाटल्यान एक लिसांव दिवच्या खातीर ताणें तो दीस विशेवा खातीर आमानांत कन्न दवरलो. म्हणजे विशेव म्हळ्यार कितें? मांद्री सोडून सकाळीं दोन सांज पर्यंत न्हिदचें न्ही, दुकरा मास कुंकडा मास बकऱ्या मास खावन लोळचें न्ही. बगार त्या दिसा तुवें फाटल्या स दिसांक देवान केलेल्या बरेपणाक अर्घां पाठोवंक जाय, देवाची स्तुती करूंक जाय, देवाक नावाडूंक जाय, देवा दिन वाचूंक जाय आनी देवाची होगळीक उसारन फाटल्या हप्त्यांत केल्ल्या बोऱ्यापणाक देवा अर्घां पाठोवन फुडल्या हप्त्यांक ताची मजत मागच्याक हो दीस देवान थारावन दवरला. पूण म्हज्या मोगाच्या भाव भयणीनो, आमच्या आधुनीक काळाच्या आयतारांक एक घडीभर सरी केल्यार ह्या दिसाची बेजाराय भोगता. देवान नेमलोलो तो आयतारसो भग्यवंतपणी सांबाळचो दीस आज दुसरोत जावंक पावला. कोण एकलो भाव म्हजे लागीं आयलो आनी म्हणालो आज आयतारफा तो बिझी म्हळ्यार खंड बटे बिझी. कितें कितें? आज म्हाका एक करार आसा, ताच्या उपरांत एक रोसा वसोंग आसा, ताच्या उपरांत एक काजारा वसोंग आसा, ताच्या उपरांत एक पोरतापण वसोंग आसा, मगरे कडेन गुरुवारी सामान आसा, मगरे कडेन ओल आसा, मगरे कडेन खुमगार आसा, मागीर कडेन मोरना कोसूंक आसा. पळया एका दिसा आठ कारी जल्मातावन मोरना पर्यंत आयतारस दवरला. हेणे मीस ना, रजार ना, मागणें ना, करा रागेचे दोन पडी मास्कोवचे रोस आगेचे थंय कोळो शीत जेवचे काजार आगेचे थंय काले आयस्क्रीम खावचे कुमगारावेचे आनी काले खावचे मागीर मोरणाक येवन आंबाडे चटणी नातल्यार बिस्कीट आनी च्या पिवन पाटी येवचे. एकडे संतोष एकडे नास एकडे डॅन्स आनी एकडे आनी कितें निमाणे पवी तंबाचे सुवातेक पावन माती घाल सुस्त जावन दुकरा बरी कण गोरवचे आमचो आयतारसो दीस म्हणजे मगाच्या भाव भयणीनो आयतारसो दिसा कितें जाता थोडे पट आमची कारी पुरा कारी आयताराच्या दिसांनी कितें दाबाजो कितें डीजे कितें ब्रँड कितें डॅन्स कितें फकणां कितें ओपन बार हे देवा गमता मार 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 हेणे जायत्या जाणांक मीस ना मागणे ना रजार ना मागीर खंय भलायकी उरची मागीर खंय काजारां समा उरची मागीर खंय भावार्थ सारको आसचो देवान दिल्लो तो पवित्र दीस ना. इज्रायल तुम्ही गेल्या जाल्यार दुसरे उदरमात साबत असो दिसा म्हणून आसा शनवार शनवारा दिसा खारी सोडा तांकां रांदूंक समेत ना आदल्या दिसा रांदून दवरीचे दुसरे दिसा फकत सिनेगोगांनी देवाचे उतर वाचचे नियाळ करचो आनी मागणे करचे मात जावन आसा तांचो साबत असो दीस. शुक्राराचे तुम्ही आमचो मुस्लिम भावांचो दीस पळया हर एक दिसा शुक्राराचे ते नमाज करतात मागणे करतात तांची शॉपां थोडी बंद करतात वेतात त्या दिसा तांचो दाबाजो उत्सव काय ना मागणे मागणे मागणे. पूण आमच्या आयताराच्या दिसांनी कितें दुकरां मास कितें कुंकडां मास कितें बकऱ्या मास बाबा मागीर कावन कावन दुकरां बरी घरा रोळचें बेड्डार मागणें ना आमचे रसपेरां आयताराची व्हंकलेचें घार पयलें धाडचें तूं वस देडी वस आवय बापय वस बस मागीर येवन दी रे मागीर आनी रसपेर अखेर जाता ना बस येवन रावलें इग जेडे पोर आयली आं डडा 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 करून आयली थोडी वयर मळे पेनांक पळयतात आनी थोडी थंय पळयतात रुखां मळार वतात आंब्या रुखां मळार वतात मडां मळार वतात मडार कितें नारळां पळयतात थंय ना पाटी गेली मागणें ना कुमगार ना कित्याक काजर आमचो म्हज्या मोगाच्या भावा भयणीनो आमचो मागण्याचो दीस आनी तूं शेगुणी जिवीत रुपी जायना आनी तूं शेगुणी जिवीत आसले पाड जावन वता देखून हांव देव म्हणटा शेगुणी जिवीत रुपी जायचे जाल्यार तुम्ही तो दीस पयल्यान पयले आयतार सोनभागी ओनपणी सांबाळी जाय देखून तुमची कारी आयताराची दवरची न्ही तुमची कारी उरल्या दिसान दवरा देखून आमच्या मंगळूर देसजेंत सुमार 100 खासदारां जाली जाल्यार तातूंत सुमार 40 खासदारांक डायवर्स जावन एप्लाय येता कित्याक आमचो दाबाजो मात्र मागणे ना शेगुणी जिवीत ना आनी आमचे वरवीं कितें बरेपण येत म्हज्या मोगाच्या भावा भयणीनो देखून मागणें भोव गरजेचें मागणें म्हळ्यार कितें मागणें म्हळ्यार कितें कितें तुमी मागतात न्हू कितें मागणें पांडूक तें घरा मागणें म्हळ्यार कितें तेव्हा थंय संबंद वाडोवचो व्हेरी गूड मागीर देवा कडेन उलोवचें मागीर मागणें म्हळ्यार मागचें मागचें कळ्ळें सिंपल म्हळ्यार मागणें म्हळ्यार मागचें बेडूद मागा तुमकां दितले मागल्यार मात्र आत बसून उगत बसल्यार दिना मागा फस्ट कोणा कडेन मागचें आ कोवा कडेन गोवा कडेन म्हाका गोवा कडेन म्हूण मात आयकता कोणा कडेन देवा कडेन देवा कडेन मात मागची देवा कडेन मात मागची देवा कडेन मात मागची बाबा तुमकां पळयतना बेन दिसता म्हाका कोणी मनशा लागी मागना गो आमी मागना गे देवा लागी मागता हांव मनशा लागी मागता हांव आंगडी गेल्यार साकर मागता हांव मार्केटी गेल्यार मासली मागता हांव रांदोळी मागता हांव न्ही दी म्हणटा हांव बसार गेल्यार तिकेट मागता हांव तिकेट केळी पडे दुकळ्ळी न्ही मागून घाण घ्या मागता हांव आमच्या लागीं घरा कितें तांदूळ ना जाल्यार पियाव ना जाल्यार साखर ना जाल्यार हेरां लागीं मागता हांव. पुरवां फाटीं दिता आज दी. पयशे उणे पडले जाल्यार हेरां लागीं मागता हांव. मागता हांव कोणा लागीं? हेरां लागीं. मनशा लागीं मागता हांव, देवा लागीं मागता हांव. कितें मागता हांव? तुमी मागतात की ना? कोणा लागीं मागतात? देवा लागीं मात. मागीर कोणा मागे न्हय? मनशा लागीं मागे न्हय. घराच्या बापाय लागीं, आवय लागीं, घोवा लागीं, भुरग्यां लागीं मागना. मागता हांव. तर आमी मागता हांव, देवा लागीं मागता, मनशा लागीं मागता हांव. कितें मागता हांव? आमच्या लागीं कितें ना पळय तें मागचें. म्हज्या लागीं मस्त पयशे आसा जाल्यार पयशे मागतां. म्हज्या घराक बरो तांदूळ आसा जाल्यार तांदूळ मागतां. म्हज्या लागीं टिकेट आसा जाल्यार टिकेट मागतां. कसा लागीं? कंडक्टराडे वचून म्हजे टिकेट काण गेल्या. कंडक्टर टिकेट करले मारला पळय म्हणटात न्ही गे. मागना हांव. आमच्या लागीं कितें आसा तें आमी मागना. आमच्या लागीं कितें ना मागता हांव. देखून आमी सर्व मागतले. आमी सर्व मागतले. भिकारी मात्र मागचो मनीस न्ही. आमी इगर्जे बसले. हांवूय मागतलो, तुमी मागतले. कोणा लागीं मागतले? देवा लागीं मागतले आनी पेल्या लागीं मागतले. कितें मागतले? आमचे लागीं नातले मागतले. आमी आमच्या लागीं नातले मागतले. म्हज्या लागीं भलायकी ना, म्हज्या लागीं समाधान ना, म्हज्या लागीं शांती ना, म्हज्या लागीं कितेंच आत्मीक संगत ना. देवा लागीं मागता हांव. कितें मनीस दिवंक शकना, कितें मनीस जीव दिवंक शकना, मनीस शांती समाधान दिवंक शकना, मनीस कितें म्हाका तृप्ती दिवंक शकना, तें देवा लागीं मागता हांव. जें कितें मनीस दिवंक शकता तें मनशा लागीं मागता हांव. पळय कितें मनीस दिवंक शकता तें मनशा लागीं मागता हांव. कितें मनीस दिवंक शकना तें देवा लागीं हात उबारून दोळे नापून अर्दे बडोवन आमी मागता हांव. कित्याक देव देवाक साध्य जाल्लें कांयच ना. देखून म्हज्या मोगाच्या भावा भयणीनो, मागोंक कितें गरज? मागोंक कितें गरज? कितें गरज? तुमी मागतात पूण कितें गरज म्हणून गोत्त ना. व्हेरी व्हेरी बॅड. सोन्ने मार्क्स. मागोंक एक बरवोसो गरज. तुजे लागीं पयशे ना जाल्यार शेजारच्या लागीं येता वता हितून इसारूंक दिता म्हणल्यार बरवो शान येताय. दिना म्हूण तूं गळयताले येताय तूं असो न्हय. बरवोसो गरजेचे. कळ्ळें? एक बरवोसो दिता म्हणलो बरवोसो आसचे मागाचे तेर. दुसरें जावंक जाय सोसनिकाय मागण्यांत. थोडे पावटी मागताना परांपरां पुरपुरतात, थोडे पावटी दिनात, थोडे पावटी किरिकिरी करतात, थोडे पावटी मागतानाच मेळना. देखून पांय तापून जोर करून पाटी येवचे न्ही. सोसनिकाय जाय मागण्यांत. सोसनिकाय जाय देवा लागीं जावं पेल्या लागीं जावं. मागताना सोसनीक जायचे. बरवोसो जाय, सोसनीक जाय, मागीर पातयेणी जाय. दिता म्हणली एक पातयेणी विस्वासपण. कित्याक तें गरजेचें. आनी चवथें कितें जाय? कितें जाय चवथें? कालतेपण जाय. कालतेपण जाय. कालतेपण मागण्या भोव गरजेचें. तुजे लागीं पयशे ना जाल्यार अय म्हाका 100 रुपये दी म्हणून अशें म्हळ्यार कोण दिती तुका? वता येना हांगा म्हणटीत आंगडी वचोन ना रे मरे 1 किलो साखर करूं लागे हा म्हळ्यार पोपनायत जाय म्हणटात न्हय. कालतेपण कंडक्टर बसा लागीं कालतेपण कोणी जावं दी. कालतेपणान मागल्यार मात पूत बापाय वचोन डडा म्हाका 200 रुपये जाय म्हळ्यार दिता. पयलें कालतेपण शिकरे मागीर इसार रे म्हणटात. कालतेपण गरजेचें. आनी पांचवें कितें गरजेचें? कालतेपण गरजेचें. दोग जाण गेल्ले पळय मागोंक. एकलो सुंकागार आनी एकलो फरिजेव. सुंकागार पातकी मनीस कालतेपणान दिमियेर पडोन देवाक दिश्ट लावंक सकनासतना सोमया म्हजी काकूळ कर म्हणालो. कालतो जालो आनी एकलो आसलो फरिजेव. तो कितें म्हणालो? हांव ह्या मनशा बरी न्ही. हांव आपच्यांत 4 फुटी उपास करतां. म्हज्यांतले वस्तू जावन दान धर्म करतां. हांव ह्या पातकी सुंकागारा बरी न्ही म्हणालो तो अर्दें फुलोवन. ताच्या मागडे देवाई कोवना कलते पण गरजेचे. पंचवे आ लज असंग नसो मागतल्या एबे कोण ही सारचे म्हणल्या जाता. म्हाका एक फुटी लॅपटॉप जाय आले म्हज्या बहिणी कडेन इसारूंक जाय आले म्हाका लज दिसली इसारूं नातलो वगत रावलो. तें आयलें एक म्हयने रावलें गेलें. गेल्या उपरांत मम्मी लागीं इसारलें. मायेन म्हज्या भयणीक लागीं सांगलें आसतना इसारूंक जावं ना गे ताका म्हूण. जर तर लस सोडून इसारलें जाल्यार म्हाका लॅपटॉप मेळटलें. इसारूंक उत्तना मेळोंक उत्तना देखून हो लज आसूंक नजो मागतल्यांक थोडे फावटी मागोवंक येता ना आखे लजी ना म्हणे मर्यादी ना म्हणे म्हणटा आमी. कित्याक लजी ना मर्यादी ना म्हणटा मागतल्यांक लज मर्याद आसूंक नजो. आसा जाल्यार तूं मागूंक वसो नाय तुका दी नाय देखून देवा लागीं मागतानाय तुका लज येवंक नजो दाक्ष येवंक नजो. उक्त्यान माग आनी उक्त्यान आयकल्लो देव तुका 100 वट्यांनी दितलो. देखून म्हज्या मोगाच्या भाव भयणीनो तुम्ही पवित्र पुस्तक पळयलें जाल्यार आदाऊन मागणें केलें, नोयेन मागणें केलें, लोतान मागणें केलें, अब्रामान मागणें केलें, इजाकान मागणें केलें, जाकोबान मागणें केलें, मोयजेन मागणें केलें, प्रवाद्यांनी मागणें केलें, निरंतर मागणें केलें, देवा लागीं मागणें केलें, पेल्या लागीं मागणें केलें आनी बरी कुटुंबां जिवीत जियोंक सगलें नासल्यान पळयल्यार बगेवंत मरी नजरेताची ती अंकवार सली अपुरबाय मागणें करताली आनी मागण्या मुखांतर एक खरें क्रिस्ती शेगुणी जिवीत तिणें रुपीत केलें. जिजू पळय तवळ तवळ मागण्याक वेतालो. ताबोर दोंगरार गेलो, वरविंगड सुवाते गेलो, गेस्सेमनी मोळ्याक गेलो, थंय हांगा गेलो मागणें करी लागलो. मागणें करी लागलो 30 आनी 3 वर्सांचो तरणाटो जाल्यार एक शेगुणी जिवीत जियोन तिस्स शेगुणी जिवीत जियोंक आमकां ताणें उलो दिलो. शिसांनी मागणें केलें, पवित्रत्म देंवलो. शिसांनी मागणें केलें, देंवसार धांवलें, पिडा शिडा गूण जाली. पळया असलें मागणें करूंक देव आमकां उलो दिता. देखून आमी कितें करूंक जाय? सोमिया आमकां मागूंक शिकय म्हूण मागूंक जाय. सोमिया आमकां मागूंक शिसांनी म्हळें जेजू मागता आसतना हात उबार मागतालो, दिमेर पडोन मागतालो आनी ह्या वेळार शिसांनी पळोवन ताका मागोवंक कोळीत नातले. शिसांनी म्हळें सोमिया आमकां मागोवंक शिकय. तांणी कांय म्हणो ना, सोमिया आमकां मागोवंक शिकय. आनी जेजून कितें केलें? तुमी मागताना अशें मागा म्हणून आमच्या बापा मागणें शिकयलें. आमच्या बापा मागणें शिकयलें, अपुरबायचें मागणें शिकयलें. तो म्हणालो तुमी बेश्टेन तरी बडबड नाकात, तुमी दारां रांपून भितर बसा, गुप्ती आसल्या देवा लागीं मागा आनी गुप्ती आयकल्लो देव तुमकां गुप्ती आशिर्वाद दितलो. पळया आनी तो कितें म्हणालो, तुमी म्हाका सोमिया सोमिया म्हणून उलो व्हरतले सगळे सर्गींच्या राजांनी गचे नात. म्हाका सोमिया सोमिया म्हणून उलो व्हरतले सर्गींच्या राजांतरी गशे नात. बघार कोण पळय सतानी तिची जिवी जियेता तो सर्गींच्या राजांत जियेतलो. ओय म्हज्या मगाच्या भावा भयणीनो देखून जेजो म्हणटा तुमी मागणें करताना बरोशान मागा, बवर्तान मागा. तुका तो म्हणटा तुमी मागा, तुमकां आ ना तशें म्हणो ना ताणें. तुमी मागा, तुमकां मेळतले न्ही, कितें दितले मागा तुमकां दितले, सोदा आनी तुमकां मेळतलें, बडया आनी बागील उक्तें जातलें. मागा आनी तुमकां मागल्यार मेळना, मागल्यार दिवचें, मागल्यार तुमकां दितले तुका मेळटलें, सोदल्यार मेळटलें, बडयल्यार उक्तें जातलें, मागल्या शिवाय मेळना. तुज्या लागीं एक गरजेची संगत तुका जाय बेश्टेन वचून आंगडी बागल्यार उबार रावल्यार सकाळ सामसर उबार रावल्यार तुका मेळटा दिता ते दिना. तुवें तोंड उसार माग जाय म्हाका असली वस्त जाय तवळ तो कान दिता, ना जाल्यार दिना. तुज्या कानाचे वखांगणां ह्या मुदी भायर पडली जाल्यार मांद्री घाल सोडोवन न्हिदल्यार मेळटा, मेळना. सोदी जे सारून काण घेवन गी, लायट काण घेवन गी, सूड काण घेवन गी, तुवें सोदी जे तुका मेळटा. कोणाच्या घरा बागल्यार वचून गेटी कडेन अशें तूं बरवल्या सगळो दीस ती पुरो भितर आहात, तूं बरो अशें जाल्यार बागली उक्तें जाता जायना. ಬೆಲ್ಲದ ಅಂಬಿಜೆ ಬೆಲ್ಲದ ಏನಂದ್ರೆ ಡಮಾ ದಡೈಜೆ ಏನಂದ್ರೆ ಅನ್ಕಿ ಊಟ ಅಂತ ದಡೈಜೆ ನಿದಲ್ಲಿ ಊಟ ದವನಿತಾದ ಕೋಣ ಇಲ್ಲೋ ಬಾಗಿಲು ಉಕ್ತೇನೆ ದಾತ ಪಡ್ಯ ಸಿಂಪಲ್ ಥಿಂಗ್ ದಿಗೋನು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಅಂತ ಎ ಮುಂಟ ಎ ಫೋರ್ ಆಸ್ಕ್ ಎಸ್ ಮಳ್ಯಾರ ಸರ್ಚ್ ವಾ ಸಿಕ್ ಕೆ ಮಳ್ಯಾರ ನಾಕ್ ಎ ಎಸ್ ಕೆ ಆಸ್ಕ್ ಸರ್ಚ್ ನಾಕ್ ದೇರ್ ಫೋರ್ ಆಸ್ಕ್ ತಿನ್ನಿ ಶಬ್ದ ಏಕಾಂತ ದೇವಾನ ದಿಲ್ಯಾತ್ ಆಸ್ಕ್ ಅನಿ ತುಮಿ ಮಗಜ ಕಶೆ ಮಗಜ ಮಗಜ ಕಶೆ ತು ಮಂತ ಬರ್ವತಾನ ಮಗ ಬರ್ವೋಶನ್ ಮಗ ಮಗಣ್ಯಾಕ ಮಸ್ತು ಕಾರಣ ಆಸಾತ್ ಮಸ್ತು ಕಾರಣ ಆಸಾತ್ ಮಗೋ ಡಾಕ್ತೇರಕ್ಕ ತ ಚಿಂತೆ ಕಾರಣ ಆಸಾತ್ ಕೃಷಿಕಾಗ ಡಾಕ್ತೇರ ತುಮಿ ಆಜ ಮಸ್ತು ಜನ ಮಗ ಪೇಷಂಟ್ ಎಷ್ಟು ಕರ್ ಮಾಗ್ತಾ ತೋ ನಿಗೆ ಕೃಷಿಕ ಹಾವೇ ಲೈಲ್ಯಾನ್ ಬರೇ ಪೊಳಫಿಕ ಅಶೇ ಕರ್ ಮಾಗ್ತಾ ಕೇಸ್ ಕಡಸು ಕೆಲ್ಸಿ ಆಜ ಮಸ್ತು ಕೇಸ್ ಕಡೂಂಗ್ ಇವಂಗ್ ಮಾಗ್ತಾ ನಿಗೆ ನಿಗೆ ಪುಣ್ ಕಡ್ತಲೋ ಆಜ ಮಸ್ತು ಮೊರ ಶಂಕರ್ ಮಗ ಮಸ್ತು ಪುಣ್ ಕಡು ಮೇಳ ಶಂಕರ್ ಪೇಟೇಸು ಆಜ ಮಸ್ತು ಮೊರ ಶಂಕರ್ ಮಸ್ತು ಪೇಟು ಮುಜೆ ಸೆಲ್ದಾನೋ ಸೋನ್ ಮಾಗ್ತಾ ರೇಕ್ಲ್ಯಾಂಗಿ ಮಗೋ ಕಾರಣ ಸರ್ ಮಗೋಂಗ್ ಕಾರಣ ಆಸಾದ ನಾ ಮುಣ್ಣ ಪುಣ್ ಮಾಗ್ತಾನ ಕಶೆ ಮಗ ಜೈ ಆಮಿ ಮಾಗಣಿ ಕಶಿ ಆಸಾತ್ ಮಾಗಣ್ಯಾ ಮುಖಾಂತರ ಆಮ್ಕ ಜೈತೆ ಬರೇ ಪಣ ಲಾಪ್ತಾ ತೆ ಕರೆ ಪುಣ್ ಮಾಗಣ್ಯಾಕ ಅಡ್ಕಳಿ ಕಿತೆ ಆಸಾತ್ ಮಾರ್ಕ ಯಾ ಸಂಸಾರ ಆಧುನಿಕ ಸಂಸಾರಾಂತ ಜೈತೆ ಅಡ್ಕಳಿ ಆಸಾತ್ ಮಾಗಣ್ಯಾಕ ಕಸಲೆ ಅಡ್ಕಳ್ಯ ದೇವಸಾರ ಆಸಾತ್ ಒಡ್ಲೆ 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 ಆಧುನಿಕ ಕಡಾರ ಮಾಗಣ್ಯಾಕ ದೇವಸಾರ ಆಸಾತ್ ಈಗ ಒಡ್ಲೋ ದೇವಸಾರ ಒಡ್ಲಿ ಅಡ್ಕಳ ಮೊಬೈಲ್ ಕಿತ್ಲೋ ಎಸ್ ಎಮ್ ಎಸ್ ಕಿತ್ಲೋ ಚಾಟಿಂಗ್ ಕಿತ್ಲೆ ಎ ದೇವ ಕಾನಂದೂರ್ ಗರ್ನಸ್ತಾದ ಬಸ್ಸಾರ ಮಾರ್ಗಾರನ್ ಪುರ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಂತ ಇವ್ಲೋ ನಸ್ತಾದ ಅದ ಬ್ಲೂಟೂತ್ ಆನೆ ಹಿಂದೆ ಹೊರ್ಚೆ ಮೊಬೈಲ್ ಕೆಂಗಿ ಅಸ್ತ ಹಾಂ ಪುಳೆಯಲ್ಲಿ ಕಾಯಿ ಮೊಬೈಲ್ ವಿಷಯ ಗೊತ್ತು ನತ್ಲೇನಿ ಓ ಕಾಯಿ ಗಿರ್ಗಿಟ್ ಮುಂದೆ ನಿಜೆ ಇಲ್ಲ ಸರ್ ಲೂಸ್ಗೆ ಕಾಯಿ ಅತ್ಪಾಯಿ ಕಾಯಿ ನಸ್ತಾನ ಮೊಬೈಲ್ ನಸ್ತಾನ ಹಾಂ ಅಸೋ ನಸ್ತಾ ಅವನು ಮೊಬೈಲ್ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಟಿ ವಿ ಟಿ ವಿ ಸಂಜೆ ಸಾತದಲ್ಲಿ ಮುಂಡನ ಶುರು ಅದಾದ ಬುರಿ 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 ಧಾರಾವಾಹಿ ಕಸೋಟಿ ಜಿಂದಗಿ ಗರ್ ಗರ್ಗಿ ಕಾನಿ ಕುಂಕುಮ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ದೊಡ್ಡಮ್ಮ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ದೊಡ್ಡಪ್ಪ ಅದು ಅಪ್ಪ ಇದು ಅಪ್ಪ ಮತ್ತು ಬೆಪ್ಪ ಲಾಸ್ಟ್ ಈ ಪೂರ ಸೀರಿಯಲ್ ಬುಳನ್ ಬುಳನ್ ಮಗನ ಹೇಳುತ್ತನ ಟಿ ವಿ ಇತ್ತು ಈ ಪೂರ ಮಗನಾಗ ಅಡ್ಕಳ ಜಾವಿ ದೇವಸಾರ ಜಾವನ ಸಾರ್ ನಿಗೂನು ಆಮಿ ಮಾಗಣಿ ಕಡಿ ಅಸ್ತಾದ ಕುಟುಂಬ ದೊಡೆ ಪೋಟಿ ಮಗಚ ಬಾವ ಬಣಿನೋ ಆಮಿ ಮಾಗಣಿ ಕುಟುಂಬ ಆಮಿ ಮಾಗಣಿ ಕುಟುಂಬ ದೊಡೆ ಪೋಟಿ ಮಗನ ಜೀವಿತ ಲಜೆಚೆ ನಲಿಸಾಯಚೆ ಜಾವಂಗ ಪೌತಾ ಲಜೆಚೆ ನಲಿಸಾಯಚೆ ಜಾವಂಗ ಪೌತಾ ಆಮಿ ಕುಟುಂಬ ಮಗನ ಜೀವಿತ ಆಮಿ ಮಾಗಣ್ಯಾಚಿ ವಿಧಾನ ದಾದಾ ಥೋಡಿ ಟ್ರೆಡಿಷನಲ್ ಮಾಗಣಿ ಟ್ರೆಡಿಷನಲ್ ಮಾಗಣಿ ಆಮಿ ಸಕಾಳಿ ಉಟೋನ್ ಮಾಗಣೆ ಮಾಡೋ ಕಾ ಥೋಡ್ಯಾಂಗ ಮೋನ್ ನಾತ್ಲೆ ರೀ ಮಾಗಣೆ ಮಾಡೋ ಉಡ್ರೆ ಉಡ್ರೆ ಓಡ್ಲಿ ಸಕಾಳಿ ಬಿಟ್ಟವನು ಸಕಾಳಿ ಬಿಟ್ಟವನು ಏಜು ಚಾದವಿ ಗಳಜ ಸಕ್ಕಡೆ ಮುಂಟ ಮುನ್ ಮುಂಚೆ ದೋಳೆ ದಾಂಪನ್ ಮುಂಚೆ ಆಮಚ ಬಾಪ ನಮಾನ್ ಮುರಿ ಆಮಚ ಬಾಪ ನಮಾನ್ ಮುರಿ ಕೃಪೆ ಮುರಲಿ ಟ್ರೆಡಿಷನಲ್ ಮಾಗಣಿ ಅದಿಂದ ಅವ್ನು ಮಾಡೋಣ ಇಲ್ಲಿ ಆಮಿ ಉಡ್ಲಿ ಮೈ ಮುಂಟಲ್ಲಿ ನಮಾನ್ ಮುರಿ ಕೃಪೆ ಮುರಲಿ ಸುಮ್ಮನೆ ಜಯ ಸಂಗತ ಪೆಟ್ಟು ಕೊಡೋ ಕುಂತ ಬಳಿರೆ ಮೊದೆಂತ ಸುಂದಾಮುರಿ ದೇವಾಚೆ ಮಾಯ ರೆಡಿ ಅಂಕೋಂಗಲ್ಲ ರೇ ಸುಂದಾಮುರಿ ದೇವಾಚೆ ಮಾಯ ಮೋಪಿ ಹಂಗಾದ ಗೆಸ್ಸರ್ ಕಾಲಿಂದ ಬರ್ಲಾ ಬಳೆ ತೆ ಪೂರ ತೆಡತ್ತೂಡ ಸೇವಸು ತೇರ್ಸಿ ಮುಂಟಾನ ಪೂರ ಪಾತ್ಕನ್ಸು ರಾಜ್ಯದ ಮುಂಟಾದ ಬಳೆ ಮೇಡಾರ ಟ್ರೆಡಿಷನಲ್ ಅದಿಂದ ಅವನ ದಶೆ ಮೊಣಂತ ಇಲ್ಲ ಟ್ರೆಡಿಷನಲ್ ಆಮಿ ಮಾಗಣಿ ಅದಿಂದ ಅವನ ಮುಳ್ಳಿ ಮಾಗಣಿ ತಜೆ ಉಪರಾಂತ ಆಮಿ ಮಾಗಣಿ ಜ್ಯೂಸ್ಲೆಸ್ ವಾ ಟೇಸ್ಟ್ಲೆಸ್ ಕೋಬಾಸ್ ಕೊಬು ಸುಕ್ಲ್ಯಾರ ಜ್ಯೂಸ್ ದಿತೆ ಸುಕ್ಲೋ ಕೊಬು ಜ್ಯೂಸ್ ದಿತೆ ತು ಜೋಳುಂಗ್ ದಾತ ಜ್ಯೂಸ್ ಮೇಳ್ನ ಜೀವ ಕೊಬು ದಿಲ್ಯಾರ ಮಾತ ರು ಜ್ಯೂಸ್ ಎತ್ತ ಆಮಿ ಮಾಗಣಿ ಡ್ರೈ ಮಾಗಚೆ ಕೈಂಗಿ ಆಸ್ಚೆ ಅಲ್ಲೋನ್ ತಾಸ್ಚೆ ಮಾಗಣಿ ಮುಳನ್ ತಾಸ್ತಾವ ತೋಣಾನ್ ಪುಣ ಸಾರ್ ನಾ ತ್ಯಾ ಮಾಗಣ್ಯಾನ್ ಫೆನಾ ಫಾಸ್ಟ್ ಗುಂತಾದ ಗಿ ನಾ ಆತಂಗ ಗೆಲ್ಲ ಅಪ್ಪ ನಾನು ಕಾಲಂಗ್ ಕರ್ಚೆ ಟೆಂತ್ ಕೈಂಗ್ ಕೈಂಗಿ ಮೋತು ಬೆಸ್ಟ್ ಏನ್ ತೋಂಡಾತ್ ಪೈ ಅಲೋಂಚೆ ಮಾಸ್ ಹೊಡ್ಲ್ಯಾರ ಆಮಿ ಮಾಗಣಿ ಜ್ಯೂಸ್ ಲೆಸ್ ಟೆಸ್ಟ್ ಲೆಸ್ ಅನಿ ಜೀಸಸ್ ಲೆಸ್ ಮುಂಟದ ಬಳೆ ತಸಲಿ ಮಾಗಣಿ ಆಮಿ ಮಾಗಣಿ ಬೋರಿ ಬೋರಿ ನಮ್ಮ ಅನ್ಮುರಿಯ ಗುಪ್ಪಲ್ಲೆ ಕಾಲೇ ಸೈ ಬಯಂತ್ ಸ್ಪೆಷಲ್ ಕಾಯ್ನ್ ಮಿಸಾಚೆ ಬಲಿದಾನ ತೆಂತ್ ಪ್ರಾರ್ಥಯ ಗುರುತ್ಯ ತೆಂತ್ ಕೋಣಾಗ ಜಾಯ್ ಬೋರ್ ದಿಮಿಗಾಲು ಉಬಾರೋ ಆ ಆ ಬಾಲೆ ಆಮಿ ಕೋಣಾಗ ಜಾಯ್ ವಾಟ್ ಎ ಬೋರಿಂಗ್ ಮಾಸ್ ಯಾರು ಮುಂಟಾವ ಅಮಿ ಬೋರಿಂಗ್ ಮಾಸ್ ನೀ ಅವಂತು ಬೋರು ತಶೇನ್ ಅಲ್ಲೇನ ತಶೇನ್ ಜಾತಾ ಮಗಿನ ಆಮಿ ಥೋಡಿ ಮಾಗಣಿ ಆಸಾತ್ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ ಮಾಗಣಿ ಟಿ ವಿ ಆ್ಯಡ್ ಆಯ್ತಾನ ಹಂಗ್ಯಾರೆ ಸುರು ಕರಿಯಾರೆ ಸುರುತ್ತು ಆತ ಟಿ ವಿ ರೇಡ್ ಆಯ್ತಾನ ಟೈಮಿಂಗ್ ದಿತ್ತ 58 57 56 पंदरा येताना स्टॉप स्टॉप मागीर उरले आनी एक एड येताना राव आमची एडवर्टायज मागणी म्हणल्यार पयल्यान ते दितात ते तांकां कोत्तास आमी मागणी म्हणटा म्हणून देखून पयल्यान ते टायमींग दितात ह्या टायमींग येताना तुमची मागणी रावया हे सुरू करा जालें मागीर थोडी फाटी आमची मागणी एक्सप्रेस मागणी एक्सप्रेस कामळाचे रेडे म्हणी त्या नमने जावना आमची मागणी सुरू आत्तां सुरू केले आंबोरी नमान बरी कशें आनंद बापा म्हणटा म्हण ना हांवें एका घरा गेल्लो मागण्याक आमच्या सयऱ्यांच्या मागणे कुटुंबांत गेल्लो अमरे म्हणी हांव म्हणाली तांचे कन्नडा धारावाई कळलें तें कोत्ता चिक्कम्मा ते जाण आतां कोत्ता आसा कोत्ता ना म्हाका चिक्कम्मा की दोड्डा म्हणून गेल्या तरणीर बसलो मागण्याक तो उंटी देगेर एकलो बसलो पाट नीट ओण करून पांय लांब बसोवन एका वयर पांय धरून सुरू आंबोरी आंबोरी सुरू करताना पांय हालोंक सुरू जाले टाटा 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 दोनी पांय हालोंक फास्ट मागीर सुरू नमान मरे एक रुपया मरले स्रॅ स्रॅ पोळ नमान मरे एक रुपया मरले स्रॅ स्रॅ नमान मरे एक रुपया मरले स्रॅ 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 काले स्रॅ स्रॅ कोतूत ना 30 सेकंदांनी सगळे मागणे मुकताले ताची ताची कण मुकताले मागीर सुरू सगळ्यांचे फास्ट जाल्या उपरांत मागीर कितें लदीन लदीन भगवंत मोरये देवाचे माये कितें म्हणजे आमा बस विनंती कर म्हणजे देवाचे माये भगवंती माया मासुटी कर मासुटी कर मासुटी कर मासुटी कर मासुटी कर मासुटी कर बकराचे कुंकडाचे दुकराचे फुर सुटी कर पहिल्या घट्ट जाता न्हिदता म्हणून आमा बस विनंती कर नंत ना भगवंती मोरये देवाचे माये मासुटी कर मासुटी कर मासुटी कर मात आयकता म्हाका तितलं फास्ट कितली मासां सुटी करची दुकराचे कुंकडाचे पुरा जाले एका तेरसांत आले 50 किलो मास सुटी घेवन जाले म्हज्या मोगाच्या भाव भयणीनो असल्या मागण्या मुखांतर शेगुणी जिवीत रुपी जायना शेगुणी रुपी जायना टेस्टलेस मागणी आमची कळली मागणी एक्सप्रेस मागणी एडवर्टायज मागणी म्हळ्यार आमच्या कुटुंबांत भावार्थ उपजवन सकय भावार्थाचे शेगूण उपजवचे खंय म्हज्या मोगाच्या भाव भयणी खंय जायनात देखून आमची मागणी भावार्थाची मागणी कालतेपणाची मागणी जावंक जाय देखून आयचें पयलें वसप म्हणटा तुमचे थंय क्रिस्ताचे शेगूण आसले करीत तुमी मागण्याची जिवीत रुपीत करूंक जायना आनी हे शेगूण रुपी जायचे जाल्यार मागणें गरजेचें धाकल्या नजरेताची मागीवंत मोरी पुरो धाकल्याक सामोनिका पुरो तिच्या मागण्याच्या जिविता मुखांत्र अगोस्तिनान कितें शेगूण जिवीत जिवंक सकलो सामोनिकाच्या मागण्या मुखांत्र नालायक जिणी जियेतलो अनुभवर्त्याची जिणी जियेतलो प्रद्वराची जिणी जियेतलो एक ना शेगुणी मनीस आपल्या आवयच्या मागण्या मुखांत्र मोनिकाच्या मागण्या मुखांत्र एक भावार्थी जिवीत जिवंक सकलो म्हज्या मोगाच्या भाव भयणीनो म्हज्या कुटुंबांतले मागणे म्हज्या पर्सनल मागणे म्हज्या देवाते आसलो संबंद देवाते आसली म्हजे संपर्क तो जीव उरलो जाल्यार हांव कित्याक मागतां कोणा खातीर मागतां कित्या पासून मागतां म्हजें कारण कितें तें गरजेचें थोडे फावटी मागता हांव फादर फादर आमच्या माळ्यार उंदीर आहात ते धांवक मागा फादर उंदीर धांवक हय मागाचे फादर म्हज्या तोटांत कोयती भायर पडल्या कोयती मेळचे बसून मागा सोदू मेळटली कोयता हांवें मागाचे कोयती भायर पडली मेळोंक फादर म्हज्या घरा मस्त गुजिरी आसा बऱ्या रेटी विकूंक वसो मागा फादर गुजिरी विकूंक हांवें मागाचे इक मापड्याक विकतले फादर म्हजी मस्त लांकडां उरल्या बऱ्या रेटीक सेल जावं मागा फादर तुजी लांकडां सेल जावं हांवें मागाचें कितें मागचें आमकां कळीत आसूंक जाय बेश्टेंच मागचें न्ही बेश्टेंच माळ्यार उंदीर आहात माजर उंदीर खायना म्हणून माजर उंदीर खावंक मागोवंक जाता म्हज्या मोगाच्या भाव भयणीनो गरजेचें कितें आसा तें मागाचें म्हज्या गरजेक मरचेक न्ही आनी मागताना कितें मागोवंक जाय कारणां सोदी जाय बेश्टेंच न्ही जायतीं कारणां आसात मागचें विधान कशें म्हजें आं ट्रेडिशनल आदी जावन आयिल्लें मागणें मात म्हणटा गी वा कितें समथींग चेंज आसा निधळ काळ जावन मुक्ता मागता गी कलतेपणान मागता गी आनी हें पुरा शिगूण म्हज्या मोगाच्या भाव भयणीनो असो जाल्यार स्पिरितांत आमची मागणी भेटली जाल्यार खंडीत जावन क्रिस्ताचे शिगूण आठ बगीचे जिवीत बगी अंतस्करणी दुर्बोळी नितळ मनाची सादी बोळी पहिल्या पासून रुदान करतात पहिल्या पासून भुकेतात येतात कितले कस्त मेळटले म्हणल्यार स्वस्थीक जातात जे कितें आठ बागीचे जिवीत आसा पळय ते मागण्यांत मुखांतर आमी जोड घेवंक आमकां साध्य जाता देखून म्हज्या मोगाच्या भावा भयणीनो कुटुंबांत जावं इगर्जेन जावं मागताना भरवश्यान मागया भावार्थान मागया विस्वासान मागया पातिणेन मागया बेश्टेंच बडबडचे न्ही बेश्टेंच आमी अक्लास मारचे न्ही आनी कितें आमी मागूंक जाय तें मागूंक आमी कंडिसावन पेसाडूंक जाय. देखून आयच्या सुवार्थेंत जेजो म्हणटा, म्हाका सोमिया सोमिया म्हणून मरतलो. सर्गीच्या राजारी घोसना. देखून तुमचें जिवीत कशें जाय, बऱ्या बुन्यादीर घर बांदिल्ल्या त्या बुदवंत मनशा बरी तुमचें जिवीत जावंक जाय. बेश्टेंच आवरे दी वारे वादळ येवं दी कितें जाता तें कसलोन पडना. आमच्या बवार्थाचेर आमच्या क्रिस्ती शेगुणाचें जिवीत रुपीत केलें जाल्यार, मागणें जिवीत रुपीत केलें जाल्यार त्या आमच्या जिविताचेर देंवसारी सकत न्ही, वारें वादळणी आनी कितें आवर आयल्यार खोटो स्पिरीत आमचेर जैत व्हरूंक शकना, आमच्या कुटुंबाचेर जैत व्हरूंक शकना, आमच्या जिविताचेर जैत व्हरूंक शकना. आमी पात्र्या पालागी वचून आमकां माट केलां, आमकां वखद घालां म्हूण शकना. कित्याक म्हज्या जिवितांत तसलो बवार्थ आसा, म्हज्या जिवितांत तसली सकत आसा, म्हजे गूण बवार्थ आसा. त्या बवार्थाचेर म्हजे बवार्थाची जिवीत बवार्थाची बुन्याद हांवें घाल्या आनी ताचेर म्हजो बवार्थ बांदला, बवार्थाचें घर बांदलां म्हणून हांव आसा जाल्यार कसलोच देंवसार, कसलीच वायट सकत, कसलीच माट, कोणाचेय मंत्र, कोणाचेय वखत म्हजेर जैत उरूंक शकना, म्हजेर जैत उरूंक शकना. जर तर हांव हेड्डा आसा, हांव पिसो आसा, तकलेन नस्कंद आसा, तर आवरे वेर बांदल्या मनशा बरी जाता, घर बांदल्या मनशा बरी जाता. कित्याक फावंडेशन घडटना. हांव दुबावतां, देवाचेर दुबावतां, संतांचेर दुबावतां, पवित्र सभेचेर दुबावतां, देवाच्या उतराचेर दुबावतां, तो हांव दंडळटां. देंवसार म्हणलो, माट मंत्रां म्हणली, वखत म्हणलें, देंवसार म्हाका मारताना म्हज्या रेवेर आसलें घर खांबता, हालता आनी कोसळून पडटा. हांव देदोस्पर जाता, पिसो जाता, थंय हांगा धांवता, लास्ट दोरी गी बांय गी कुडोवन मरता, म्हजें जिवीत नास जाता. देखून म्हजें जिवीत घडपी सुवातेर बांदलेल्या घरा बरी, बुद्वंत मनशा बरी, देवाच्या उतराचेर बवार्थाचेर घर बांदलेल्या, बवार्थाचेर म्हजी शिगुणी जिवीत रोता गेल्ल्या त्या बुद्वंत मनशा बरी म्हजें जिवीत जावंक जाय. म्हज्या मोगाच्या भाव भयणीनो, तवळ मात्र कसलेंच आवर येवं दी, वादळ येवं दी आनी कितेंय जावं दी, म्हजेर जैत उरूंक शकचें ना. तर ही चिंतना मतीन दवरया आनी या प्रत्येक रितीन बाळो जिजू लागी विनंती करया. आज युवाजन सुदीस आमी आचरण करताना यस्स मनोभावान आमचे युवाजन वाडोवन दीत, असलेच ख्रिस्ती जिवीत रुता करूंक देव तांकां फावो करून दी म्हणून आमी मागया. आमेन.